ऑफर दिलेले हा फोर बी एच के चा दिलेला 50 सेंट. थ्री बी एच के ची ही काय दोन दिलेली आहे तर कुठे सांगायचं? टू बी एच के कुठे सांगायचं? 70 का 72 का यावर पर बी एच के ही थ्री बी एच के ची एक मग तर कुठला रेट सांगायचं त्यांना ऑफर्स मध्ये? धन्यवाद. विचार ना.